आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातल्या आरोग्य व्यवस्थेतली दरी संपुष्टात आणण्याची अपेक्षा राष्ट्रपतींकडून व्यक्त. महसूल अधिकारी हे नागरिक आणि सरकार यांना जोडणारा सेतू असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं एनएडीटीच्या प्रशिक्षणार्थी समारोप सोहळ्यात प्रतिपादन. अमरावतीमधल्या अल्पवयीन मुलींच्या छळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना. आणि अकोल्यासह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातल्या आरोग्य व्यवस्थेतली दरी संपुष्टात यायला हवी अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. त्या अनुषंगानं नागपूर एम्स काम करत आहे असं त्या म्हणाल्या. नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. देशातल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात अनेक उपाययोजना आखल्या आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. यावेळी त्यांनी आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांचाही उल्लेख केला.
विश्व की सबसे बड़ी स्वास्थ्य बीमा योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन कल्याण आरोग्य योजना के तहत 43.5 करोड़ से अधिक आयुष्मान कार्ड जारी किए गए. प्रत्येक परिवार को प्रति वर्ष 5 लाख रुपया तक का स्वास्थ्य कवर प्रदान किया जा रहा है. प्राथमिक स्वास्थ्य सेवाओं को मजबूत करने के लिए देश भर में लगभग 1,85,000 आयुष्मान आरोग्य मंदिर स्थापित किए गए.
वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीसोबतच आयुष्यभर शिकत राहण्याची जिद्द हवी. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचं स्थान सर्वतोपरी आहे. जिज्ञासा, संशोधन आणि सतत शिकत राहण्याची वृद्धी आत्मसात करा. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्ण केंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही असं प्रतिपादन मुर्मू यांनी यावेळी केलं. यावेळी राष्ट्रपतींनी 8 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान केली. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण 210 विद्यार्थ्यांना एम्सचे अध्यक्ष अनंत पांढरे यांच्याद्वारे पदवी प्रदान करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त 8 विद्यार्थ्यांपैकी 6 मुली आहेत हे फडणवीस यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितलं. तर 2014 पासून एमबीबीएस पदवी आणि पदव्युत्तर जागांची संख्या दुप्पट झाली असून आता देशात एम्सची संख्या 23 झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. महसूल अधिकारी हे नागरिक आणि सरकार यामधला सेतू असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलंय. नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांच्या समारोप समारंभात त्या काही वेळापूर्वी बोलत होत्या. याप्रसंगी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीचे अध्यक्ष रवी अग्रवाल, एनएडीटीचे महासंचालक सेबिस्टियन के मॅथ्यूज उपस्थित होते. महसूल अधिकाऱ्यांचं वर्तन संतुलित आणि लोकाभिमुख असण्यावर राष्ट्रपतींनी विशेष भर दिला. देशात अनेक करविषयक सुधारणा होत असून यामुळे नागरिकांचा कर प्रणाली आणि सरकारवर विश्वास वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. या सुधारणा नागरिक आणि सरकार यामध्ये अधिक पारदर्शकता आणत असल्याचं त्या म्हणाल्या. तत्पूर्वी भारत जागतिक स्तरावर महासत्ता होण्याच्या दिशेनं प्रवास करत असून हीच ती वेळ आहे जेव्हा महसूल अधिकारी देशाच्या प्रगतीत अधिकांश योगदान देऊ शकतात असं आवाहन राज्यपाल यांनी केलं. आपण देशाची आर्थिक व्यवस्था अधिक सक्षम करणारे अधिकारी व्हावं अशी अपेक्षा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात 11 उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात आलं. त्यानंतर सर्व नव अधिकाऱ्यांना शपथ देववण्यात आली. उद्या दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी साधारणतः 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम बापूकुटी इथं भेट देणार आहे. त्यानंतर त्या सकाळी 11:30 वाजता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात पदवी प्रदान समारंभाला उपस्थित राहतील. महिला आरक्षण विधेयक समतोल असून प्रत्येक राज्याच्या समुदायाच्या आणि प्रदेशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समर्थ असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलंय. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकातल्या दुरुस्त्यांवर चर्चा करण्यासाठी आणि पारित करण्यासाठी उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होणार असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. या विधेयकामुळे महिलांना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये 33% आरक्षण लागू होणार आहे. लोकसभेत हे विधेयक उद्या मांडलं जाईल. त्यावर 18 तास चर्चा अपेक्षित आहे तर राज्यसभेत 10 तासांची चर्चा ठेवण्यात आल्याचं रिजिजू म्हणाले. बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी यांनी आज शपथ घेतली. पाटणा इथं आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते विजयकुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. हा या मालिकेचा 133वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि विचार 1800 117 800 या निःशुल्क क्रमांकावर माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो ऍपवर नोंदवता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमरावतीमधल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 10 पोलीस अधिकारी आणि 36 कर्मचारी अचलपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी करणार आहे. परतवाडा भागात हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अयाज यासह एकूण 4 जणांना अटक केली आहे. त्यांनी सुमारे 180 अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर या व्हिडिओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल केलं आणि वेश्या व्यवसायात ढकललं असा आरोप आहे. अचलपूर नगर परिषदेनं आरोपीच्या घरावर अवैध बांधकाम तोडलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज अचलपूर परतवाडा शहरातली बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय विविध सामाजिक संघटनांनी घेतला. दरम्यान आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अल्पसंख्याक आयोगाची भूमिका असल्याचं अध्यक्ष प्यारे खान यांनी स्पष्ट केलंय.
एसपी जो विशाल आनंद है उनसे मेरी बात हुई तो 8 मुस्लिम महिलाओं के वीडियो और फोटोज आए हैं जिसमें से 6 फोटो है और 2 वीडियो है. उन्होंने मुझे ऐसा बताया और बाकी कुछ जो वीडियो है वो डिलीट किए गए. तो हमने उनको पुलिस को बुलाया कि अमरावती अचलपुर अकोला जो थोड़ा सा सेंसिटिव एरिया और कोई भी अफवाहों पर ऐसा ध्यान ना दे कि भाई ऐसा हुआ है वैसा हुआ. सरकार सभी के लिए महिलाओं के सम्मान के लिए एकदम सक्षम है और जो भी महिलाओं के साथ अन्याय होगा उस आरोपी के खिलाफ जो है कड़क से कड़क कार्रवाई की जाएगी.
वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आर्थिक कामगिरीबाबत परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडत तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहे. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण चलनीय उत्पन्न 11,475 कोटी रुपये इतकं नोंदवण्यात आलं तर खर्च 12,066 कोटी रुपये झाला. परिणामी महामंडळाला तब्बल 591 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. राज्यातील एकूण 31 विभागांपैकी जालना परभणी बुलढाणा भंडारा गडचिरोली अकोला धुळे आणि वर्धा हे 8 विभाग नफ्यात असून उर्वरित 23 विभाग तोट्यात आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातल्या वीरशी इथं झोपेत असलेल्या एका 5 वर्षाच्या मुलावर हल्ला करत आज एका वाघिणीनं त्याला ठार केलं. गेल्या महिन्याभरात या वाघिणीनं अशा प्रकारचे 4 हल्ले केले असून त्यात 3 जण ठार तर 1 जण जखमी झाला आहे. आकाश निरीक्षणाची आवड असलेल्या नागरिकांना येत्या 18 एप्रिल रोजी पहाटे प्लॅनेट परेड अर्थात ग्रहांची रांग पाहायला मिळणार आहे. यावेळी बुध मंगळ शनी आणि नेपच्यून हे ग्रह पूर्व दिशेला एकाच रेषेत जवळजवळ दिसतील. अनेक ग्रह एकाच वेळी आकाशात एकाच दिशेत दिसण्याच्या या घटनेला प्लॅनेट परेड म्हटलं जातं. प्रत्यक्षात हे ग्रह एका सरळ रेषेत नसले तरी पृथ्वीवरून पाहताना ते एकाच भागात असल्याचा भास होतो. या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाअंतर्गत कार्यरत स्टार गेझर क्लबतर्फे ऑर्किड स्कूल इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आकाश निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ही खगोलीय घटना पहाटे 5:45 ते 5:20 पूर्व ते ईशान्य दिशेदरम्यान क्षितिजाजवळ पाहायला मिळणार आहे. मागील 24 तासात विदर्भातील अकोला जिल्हा कर्नाटकातील कालाबुर्गीसह 44° सेल्सिअस तापमान नोंदवत देशातील सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ अमरावती इथं 43.8 आणि वर्धा इथं 43.5 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूरसह यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम हे जिल्हे 42° सेल्सिअसच्या घरात असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 41° सेल्सिअस आहे. आज अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला असून उद्या अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. आज देखील अकोला इथं 44.2 आणि नागपूर इथं 42.6° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातल्या आरोग्य व्यवस्थेतली दरी संपुष्टात आणण्याची अपेक्षा राष्ट्रपतींकडून व्यक्त. महसूल अधिकारी हे नागरिक आणि सरकार यांना जोडणारा सेतू असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं एनईडीटीच्या प्रशिक्षणार्थी समारोप सोहळ्यात प्रतिपादन आणि अमरावतीमधल्या अल्पवयीन मुलींच्या छळ प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.